garega baba re re ga ba ba re ga ba ba re ga re re da re re da re re da ne ba ba re da re ga ba sa re ga da re re da re ga la ge la ga ಅಂಜನ ಭವನದ ಅಮರ ಮುನಿ ತಪ್ಪತ್ತು ಲಾಗಿ ಗರೆ ದರೆ ರೇ ದೇ ಗರೆ ಗಬ ಗರೆ ದರೆ ರೇ ಗರೆ ಗಬ ಬಬ ಗ ಗಬ ನಿ ದರೆ ಬಬ ನಿ ದರೆ ನಿ ದರೆ ಬಬ ಗ ಬಬ ಗರೆ ದರೆ ದ ಗಬ ಗರೆ ದರೆ ರೇ ಗಬ ಗರೆ ದ ಗರೆ ದರೆ ಬ ಗ ಗರೆ ದರೆ ನಿ ದರೆ ದರೆ ಬಬ ದರೆ ನಿ ನಿ ಬಬ ಗ ಬ ಗರೆ ದರೆ ಗಬ ನಿ ದರೆ ದರೆ ಗಬ ನಿ ದರೆ ದರೆ ಬ ಗರೆ ದ ಲ ಗರೆ ರೇ ಗ ಗ ಗರೆ ರೇ ಗ ಗ ga 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 pa pa re ga ni pa pa ga re ga sa re ga ba ni ni ba ba ga re da re da re da re da re da re ga ba la gi la ga re ba ba ga re da re ba da re la ba ga re da re ba da re la ni ni ba ba ga ga re da re da re na la re re dane da baba re dane re dane ba re dane 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 da baba re dane ga 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 la re dane re dane baba re dane ga re dane ga re dane re dane ba re ga re ga dane re da pa da ne re da ga ne ba re ga dane re da re ga pa ne da ga re da re dane ba da re ga ba re da ne ba ga la lage 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 lage
das minute ka thoda interval आता आपल्याला एक 10 मिनिटाचा मध्यंतर आहे. चैतन्य गाण्यातलं म्हणजे काय ते आपण आत्ताच सगळ्यांनी अनुभवलंय. मला फक्त एक छोटीशी आठवण उद्याच्या कार्यक्रमाविषयी करायची आहे. उद्या सकाळी 10:30 हरिओम कार्यालयामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. श्रीयुत अरुण काकतकर म्हणजे इथे बऱ्याच लोकांना आठवत असतील, दूरदर्शनवरचे अगदी सुरुवातीचे निर्माते होते, ते आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे अनेक दुर्मिळ रेकॉर्डिंगचा संग्रह आहे. अगदी आशा भोसले, लता मंगेशकर, हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर यांच्यापासून भीमसेन कुमार, तुम्ही नाव घ्या आणि त्या कलाकारांचे रेकॉर्डिंग त्यांच्यापाशी आहे. आणि एक दृकश्राव्य प्रकारचा कार्यक्रम उद्या तो सादर होणार आहे. त्याच्यामध्ये ते त्यांच्याबरोबरचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करणार आहेत आणि थोडे थोडे रेकॉर्डिंग्सचा भागही आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मला वाटतं ती एक प्रकारची कला जत्राच आहे जी आपली इथे चुकली आहे ती. तर मी आवर्जून सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करते की उद्या सकाळी 10:30 हरिओम कार्यालयामध्ये त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ज्यांनी पूर्वीचे सर्व कार्यक्रम बघितलेले आहेत त्यांना ही पुनर्भेट आहे आणि ज्यांनी त्या काळचं काहीच बघितलेलं नाही त्यांना नक्कीच या कार्यक्रमामध्ये भरपूर आनंद मिळेल आणि त्या काळची झलक मिळेल. धन्यवाद. एक 10 मिनिटाचा इंटरव्हल होईल आणि आपण परत भेटू.